आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विविध केंद्रीय संस्थांनी राज्यांमध्ये समन्वयानं काम करणं गरजेचं असून घटनात्मक प्रमुख या नात्यानं राज्यपालांनी ही प्रक्रिया सुलभ करायला हवी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांचे साथरोग नियंत्रणाबाबत आढावा बैठकीत निर्देश। नागपुरातील नियोजन भवनाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन। नागपूर जिल्ह्यासाठी 1200 कोटींपेक्षा अधिकचा निधी हा विकास आराखड्यासाठी जिल्हा नियोजन विकास बैठकीत मंजूर। आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यात 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं लोकार्पण। आशा सेविकांना मोबाईल तर युवकांना नियुक्तीपत्र प्रदान। लोकशाहीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध केंद्रीय संस्थांनी राज्यांमध्ये समन्वयानं काम करणं गरजेचं असून घटनात्मक प्रमुख या नात्यानं राज्यपालांनी ही प्रक्रिया सुलभ करायला हवी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन इथं आयोजित राज्यपालांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या। या परिषदेत केंद्र राज्य संबंधासह सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणाशी निगडीत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। दरम्यान राज्यपालांना केंद्र आणि राज्य यांच्यातील प्रभावी सेतूची भूमिका बजावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केलं। लोक आणि सामाजिक संस्थांशी संवाद साधून जे लोक वंचित आहेत त्यांना सहकार्य करण्यात राज्यपालांनी पुढाकार घ्यावा असं देखील ते म्हणाले। या 2 दिवसीय परिषदेत 3 फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, उच्च शिक्षणात सुधारणा आणि विद्यापीठांची मान्यता, आदिवासी क्षेत्र, आकांक्षी जिल्हे आणि ब्लॉक्स, सीमावर्ती भाग यासारख्या केंद्रित क्षेत्रांचा विकास या विषयावर विचारविनिमय होणार आहे। त्याचप्रमाणे माय भारत, एक भारत श्रेष्ठ भारत आणि एक पेड मा के नाम तसंच नैसर्गिक शेती या मोहिमांमध्ये राज्यपालांची भूमिका, राज्यातल्या विविध केंद्रीय संस्थांमध्ये उत्तम समन्वय साधण्यात राज्यपालांचं योगदान या मुद्द्यांचाही समावेश आहे। या परिषदेला उपराष्ट्रपती यांच्यासह केंद्रीय मंत्री, नीती आयोगाचे उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित आहेत। खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती ही समाजातली अपप्रवृत्ती असून तिला वेळीच आळा घालणं अत्यावश्यक आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी आज राज्यसभेत सांगितलं। या संदर्भातल्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयाअंतर्गत 2019 सुरु केलेल्या तथ्य तपासणी विभागानं आतापर्यंत 9,922 संदेश बनावट बातम्या म्हणून उघड केले आहेत असं त्यांनी सांगितलं। केंद्र सरकारशी संबंधित कोणत्याही बातम्यांची सहानिशा करून त्या खऱ्या आहेत की खोट्या हे केवळ सरकारच ठरवू शकतं असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या चर्चेदरम्यान सांगितलं। तर प्रसारमाध्यमं हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचं राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले। कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाकरिता केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यसभेत सांगितलं। केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी 1,32,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली असून 2013-14 तुलनेत ती 27,000 कोटी रुपयांनी अधिक आहे असं ते म्हणाले। केंद्र सरकार सिंचनावर लक्ष केंद्रीत करत असल्यानं वर्ष 2023-24 देशात 329 दशलक्ष टन इतक्या विक्रमी अन्नधान्याचं उत्पादन झालं अशी माहिती त्यांनी दिली। यावर्षी पावसाचं वितरण असमान दिसून येत आहे। काही भागात कमी कालावधीत मोठा पाऊस होत आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातील भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली। पूरपरिस्थितीत साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागानं सतर्क असावं, त्यासाठी शहर गावांमध्ये स्वच्छतेसह डास निर्मूलन मोहीम राबवावी, पुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विभागानं तातडीनं आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी आज दिले। दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे पुणे इथून मंत्री डॉ सावंत यांनी राज्यातील साथरोग नियंत्रणाबाबत आढावा घेतला। यावेळी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, संचालक डॉ नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ राधाकिशन पवार आणि सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते। ग्रामपंचायत स्तरावर डास निर्मूलन, अशुद्ध पाणी, साथरोगाबाबत घ्यावयाची काळजी याबाबत ठळक अक्षरात जनजागृतीपर संदेश लावण्यात यावेत। यामुळे गाव पातळीवर नागरिक जागरूक होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करतील। दवाखान्यांमध्ये मनुष्यबळ कार्यरत असेल याविषयी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी। जिल्ह्यातील डॉक्टर संबंधित यंत्रणेशी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दररोज किमान 1 तास दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधून साथरोगाबाबतची परिस्थिती जाणून घ्यावी। आरोग्य सेवेसाठी बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याची मदत घेण्यात यावी असंही मंत्री डॉ सावंत यांनी सांगितलं। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नागपूर जिल्ह्यासाठी 1200 कोटींपेक्षा जास्त निधी हा विकास आराखड्यासाठी जिल्हा नियोजन विकास बैठकीत मंजूर करण्यात आला असून 5000 कोटींपेक्षा अधिक रकमेची कामं ही राज्य शासनाच्या वतीनं नागपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरातील सदर परिसरात असणाऱ्या नियोजन भवनाच्या उद्घाटनानंतर या भवनात पहिल्यांदाच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आज ते पत्रकारांशी बोलत होते. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संरक्षित वनक्षेत्राच्या लगत आहे त्यांना वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी सोलर फेसिंग सौर कुंपण घेण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून मदत करण्यात येईल. तसंच शेतरस्ते पाणंदर रस्ते विकास कामांसाठी निधी राखीव ठेवला असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याविषयी माहिती दिली.
त्यांना वीज बिल माफीचा जो DR आहे तो आम्ही ऑलरेडी काढलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्ष कुठलंही बिल भरण्याची आवश्यकता नाही. 5 वर्षानंतर पुन्हा आमचं सरकार येईल त्यावेळेस पुन्हा आम्ही माफ.
नागपूर शहरात सर्वत्र विकास कार्य चालू असल्यानं खोदकाम आणि वाहतूक वळवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. परंतु ही कामं वेगानं पूर्ण करू असं देखील फडणवीस यांनी एका उत्तराच्या दाखल स्पष्ट केलं. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या हजरत बाबा ताजुद्दीन यांचा 102वा वार्षिक उर्स नागपुरात साजरा होत असून त्यानिमित्त ताजबाग इथून आज शाही संदल काढण्यात आला. या संदलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. येत्या 10 ऑगस्टपर्यंत नागपूर शहरात वार्षिक उर्स ताजबाग इथं साजरा करण्यात येत आहे. शहराच्या मोठा ताजबाग, सक्करदरा चौक, चिटणीस पार्क, अग्रसेन चौक, गांजाखेत चौक, महाल चौक, शीतलामाता चौक मार्गे या संदलचं मार्गक्रमण होऊन मोठा ताजबाग इथं संदल समाप्त होतो अशी अनेक वर्षांची परंपरा आहे. शाही संदलनिमित्त अनेक ठिकाणी लंगर आयोजिण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध इथं पाणी पुरवठा योजनेद्वारे झालेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात अतिसाराची लागण झाली आहे. त्यामुळे मागील 2 ते 3 दिवसांपासून ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत आहे. आज 12 रुग्ण रुग्णालयात भरती झाले आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता एका रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया इथं पाठवण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. 1 ते 7 ऑगस्ट 2024 पर्यंत भंडारा इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग विभागात जागतिक स्तनपान सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. यावर्षीच्या जागतिक स्तनपान सप्ताहाचं घोषवाक्य आई आणि बाळामधील अंतर कमी करूया, स्तनपानाला समर्थन देऊया हे आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सोयाम यांच्या हस्ते करण्यात आलं. बाळाला फक्त 6 महिने फक्त आईचंच दूध द्यावं, सुरुवातीचे 1000 दिवस बाळ आईच्या पोटात असेपासून ते 2 वर्षापर्यंत स्तनपान किती महत्वाचं आहे याविषयी स्तनदा माता आणि गरोदर स्त्रियांना तसंच त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या बोलीभाषेत त्यांना समजेल अशा शब्दात सांगण्यावर भर द्यावा असं आवाहन बालरोग तज्ज्ञांनी स्तनपानाचं महत्व सांगताना केलं. राज्य शासनानं महिला केंद्रीत धोरण आखलं असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महत्वाकांक्षी योजना आणली आहे. सर्व समाज घटकांच्या विकासासाठी राज्य शासन कार्यरत असून निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करत जनहिताचे निर्णय गतीनं घेण्यात येणार असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केलं. नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं जिल्ह्यातील 3 नवनिर्मित आरोग्य केंद्रांच्या इमारती आणि निवासस्थानांचं लोकार्पण झालं. तसंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाभार्थ्यांना नियुक्तीपत्र आणि आशा सेविकांना त्यांच्या हस्ते अँड्रॉइड मोबाईल वितरण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. या महिन्यापासूनच आशा सेविकांना वाढीव मानधन मिळणार असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यासोबतच आशा सेविकांना 10 लाखांपर्यंतचं विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. तत्पूर्वी फडणवीस यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं काटोल तालुक्यातल्या शिल्पा आणि भोरगड तसंच पारशिवनी तालुक्यातील घाटपेंढरी इथल्या नवनिर्मित आरोग्य केंद्रांचं लोकार्पण करण्यात आलं. नागपूर जिल्हा परिषदेद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांपैकी 5 उमेदवारांना प्रातिनिधिकरित्या नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील 130 आशा सेविकांना अँड्रॉइड मोबाईल वितरित करण्यात आले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा आजचा दिवस सकारात्मक पद्धतीनं सुरू झाला. तिरंदाजीत अंकिता भगत आणि धीरज बोम्मदेवरा यांनी मिश्र प्रकारात इंडोनेशियाच्या जोडीचा 5-1 पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली. यंदा 2 कांस्यपदकावर नाव कोरणारी नेमबाज मनू भाकर 25 मीटर पिस्टल प्रकारात पुढच्या फेरीत अंतिम फेरीत दाखल झाली. याशिवाय आज नौकानयनात विष्णू सर्वनन आणि नेत्रा कुमारन तसंच गोल्फमध्ये शुभंकर शर्मा आणि गगनजीत भुल्लर मैदानात उतरणार आहेत. हॉकी स्पर्धेत आज भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असून सामना सुरू आहे. तर बॅडमिंटन मीटरमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेन लढत देईल. याशिवाय महिलांची 5000 मीटर आणि पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धाही आज होणार आहेत. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.